नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं अक्षता बोडके तुमकां प्रादेशीक खबरो दिता. लोकसभेच्या दुसऱ्या पांवड्या खातीर आज मतदान जाता. ह्या पांवड्यार 13 राज्यां आनी केंद्रशासीत प्रदेशांनी मेळून 88 लोकसभा सुवाता खातीर मतदान जाता. खेरीज आउटर मणिपूर लोकसभा विधानसभे खातीरूय मतदान ह्या पांवड्यार जातले. 88 लोकसभा सुवातांनी केरळान 20, कर्नाटकान 14, राजस्थानान 13, उत्तर प्रदेशान 8, महाराष्ट्रान 6, मध्य प्रदेशान 6, आसाम आनी बिहारान दरेकी 5, अस्तंत बंगाल आनी छत्तीसगडान दरेकी 3, जाल्यार मणिपूर, त्रिपुरा आनी जम्मू आनी काश्मीरान दरेकी 1 सुवाती खातीर मतदान जातले. 88 मतदारसंघांनी एकूण 1118 उमेदवार ह्या पांवड्यार वेंचणूक रिंगणात आसात. 59 पांवड्यांनी लोकसभेची वेंचणूक जातली. पहिल्या पांवड्या खातीर 19 एप्रिलाक 17 राज्यां आनी 4 केंद्रशासीत प्रदेशांनी मेळून 102 लोकसभा सुवाता खातीर मतदान जालां. पहिल्या पांवड्यार 1625 उमेदवार आशिल्ले. अरुणाचल प्रदेश आनी सिक्कीम विधानसभांच्यो वेंचणुकोय पहिल्या पांवड्यार जाल्यात. 4 जूनाक 7 पांवड्यांनी मेळून एकठांय मतमेजणी जातली. लोकसभेचे वेंचणुकेंत 4 पांवड्यावेल्या वेंचणुके खातीर उमेदवारी दाखल करपाची मुजत काल सांजे सोपली. आज उमेदवारी अर्जांची विस्कटावणी जातली. उमेदवारी फाटी घेवंक 29 एप्रील मेरेन मुजत आसा. 13 मे जावपा आशिल्ल्या ह्या वेंचणुकेंत 9 राज्यां आनी 1 केंद्रशासीत प्रदेशांत मेळून 12 लोकसभा सुवाता खातीर मतदान जातलें. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, झारखंड, ओडिशा, अस्तंत बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगण आनी जम्मू काश्मीरांत ह्यो वेंचणुको जातल्यो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फाल्यां शेनवारा साखवाळे हांगा जावपा आशिल्ल्या सभेच्या तयारीचो नियाळ मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी घेतलो. दोनूय लोकसभा सुवातांनी प्रधानमंत्र्यांच्या सभे उपरांत मतां वाडटली अशी गॅरंटी मुखेलमंत्र्यांनी उक्तायली. प्रधानमंत्र्यांचे सभेक सुमार 50,000 लोक हाजीर रावतले असो अदमास आनी नियोजन भाजपान केला. शेनवारा सांजेवेळार 5 वरांचेर साखवा जुवारी नगरान बिट्स पिलांनी फुडल्या मैदानाचेर प्रधानमंत्र्यांची सभा जातली. मुखेलमंत्र्यांनी सभेचे सुवातेची पळोवणी केली. तांचे बरोबर पंचायत मंत्री माविन गुदीन, मुरगांवचे आमदार संकल्प आमोणकर, कुठ्ठाचे आमदार आंतोन वास, आदले राज्यसभा खासदार नरेंद्र सावयकर, जयंत जाधव, चिखलेचे सरपंच कमलाप्रसाद यादव तशेंच पक्षाचे हेर पदाधिकारी, कार्यकर्ते, सरकारी अधिकारी हाजीर आशिल्ले. तिसऱ्या पांवड्याच्या वेंचणुकेचो दीस लागी येता तसो गोंयांत लोकसभेच्या प्रचाराक नेट आयला. भाजपा आनी काँग्रेसीच्या स्टार प्रचारकांची वळेरी तयार आसा. पयली 29 एप्रील प्रधानमंत्र्यांची साखवाई बिर्ला मंदिरा लागसार मैदानाचेर प्रचारसभा जातली. 1 ते 3 मे मजगतीं घरमंत्री अमित शाह हांची उत्तर गोंयांत प्रचारसभा जातली अशी माहिती भाजपाचे प्रदेश अध्यक्ष सदानंद तनावडे हांणी खबरां माध्यमांक दिल्या. भाजपाचे राष्ट्रीय संघटन महासचीव बी एल संतोष हांणी काल वेंचणुकेचे तयारीचो नियाळ घेतलो. तांचे यजमानकीन उत्तर आनी दक्षीण गोंय मतदारसंघातल्या आमदारांची नियाळ बसका जाली. दरेक मतदारसंघात मतदारांक ओडपाचे नजरेन आमदाराचे जमिनी तयारीचो नियाळ हे बसकेन जालो. भारतीय संविधानाविशी वादावेल्यान तनावडे हांणी काँग्रेस पक्षाचेर खर टिका केल्या. दोनी सुवातो भाजपा जिखतो असो विस्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी उक्तायला. भाजपा हे खेपे तिसवाडी, दिवचल, सत्तरी, बार्देश आनी पेडण्या चडानचड आनी फाटले लोकसभा वेंचणुके परस चड आघाडी घेतलो असो विस्वास भाजपाचे उत्तर गोंयचे उमेदवार श्रीपाद नायक हांणी उक्तायला. काँग्रेस पक्षाचे दक्षीण गोंयचे उमेदवार कॅप्टन विर्यातो हांणी भारताच्या संविधानाविशी केल्ल्या वक्तव्याविशी काँग्रेस पक्षाचे फुडारी राहुल गांधी हांचे कडच्यान अजून खुलासो आयिल्लो ना. भाजपा ह्या खुलाशाची वाट पळयता. कॅप्टन विर्यातो हांचे वक्तव्य पळयल्यार काँग्रेस पक्ष संविधान बदलूंक सोदता अशें भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हांणी म्हणला. ते काल पणजे भाजपा मुख्यालयान खबराकाराकडे उलयताले. लोकसभेच्या वेंचणुकेक प्रचाराक काँग्रेस पक्षान गोंयांत प्रचाराचो जैत रथ चालीक लायलो. पणजे काल सांजे काँग्रेस हाऊसांतल्यान काँग्रेस पक्षान जैत रथाक पावटो दाखयलो. हे रथ गोंयभर भोंवतले. गोंयच्या मुंबय उच्च न्यायालयान गोवा डेरीच्या आदल्या संचालकांच्यो तांचे अपात्रतायेक आव्हान दिवपी याचिका न्हयकारल्यात. राज्य सहकार संस्था निबंधकांनी गोवा डेरीच्या कांय संचालकांक अपात्र थारायिल्ले. सरकार निबंधकांनी वेवस्थीत चौकशी करिनासतना तांकां अपात्र थारायले असो दावो ह्या संचालकांनी केल्लो आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.